स्तोत्र संहिता अध्याय सहा मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने आठव्या मंद्रस्वरावर गावयाचे दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको। हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर। माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा मला बरे कर। माझा जीव अगदी घाबरा झाला आहे, हे परमेश्वरा हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा माझ्याकडे वळ, माझा जीव वाचीव। तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार, कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही, अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कणहून कणहून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवात पोहवितो, मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो। शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे, माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत। अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे, परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे। परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील, माझे सर्व वैरी फजित होतील व फार घाबरतील, ते माघारे फिरतील, एकाएकी लज्जित होतील।